नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्त्रीगदरा नायक तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां नवी दिल्लींत न्यूझीलंडाचे समकक्ष क्रिस्टोफर लक्सन हांचे वांगडा रायसिना संवाद 2025 उक्तावण करतले. फाल्यां सावन 19 मार्च मेरेन रायसिना संवादाची 10वी आवृत्ती चलतली. रायसिना संवाद ही जागतीक समाजा मुखार आशिल्ल्या प्रश्नांचेर उपाय काडपी भारताची भू राजनिती आनी भू अर्थशास्त्रा विशींची मुखेल परिशद. दर वर्सा राजकारण, वेवसाय, माध्यमां आनी नागरी समाजातले फुडारी नवी दिल्लींत एकठांय येवन जगाचे स्थितीविशीं भासाभास करतात आनी समकालीन विशयांतल्यान विस्तृत गजालींचेर सहकार्याच्यो संदी सोदून काडटात. परराष्ट्र मंत्रालयाच्या भागीदारीत ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन हे परिषदेची येजमानकी चलयतले. लंडन युकेच्या सेंट्रल बँकिंगाकडल्यान डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 खातीर वेचून आयिल्ले बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय रिझर्व्ह बँकेची तोखणाय केल्या. हे शासन नवनिर्माण आनी कार्यक्षमतायेचेर भर दिता म्हणपाचे ही कामगिरी दाखोवन दिता. डिजिटल इनोव्हेशन भारताची अर्थिक प्रणाली घटमूट करता अशे श्री मोदी हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या एका पोस्टात म्हळा. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्री अश्विन वैष्णव हांणी तामिळनाडूत 2 मुखेल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर तयार करपाची घोषणा केल्या. 1112 कोटी रुपयांची गुंतवणूक आशिल्ले हे क्लस्टर पिल्लईपक्कम आनी मनालूर हांगा स्थापन करतले. जागतिक इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली डिझायन आनी उत्पादन क्षेत्रात भारताची सुवात घटमूट करपा खातीर हे उपक्रम म्हत्वाचे थारतले अशे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आनी आयटी मंत्री अश्विन वैष्णव हांणी म्हळा. काल चेन्नईत झेटवर्क इलेक्ट्रॉनिक्साच्या नव्या उत्पादन सुविधेच्या उक्तावण सुवाळ्या वेळार तांणी ही घोषणा केली. 15 एकराचेर पातळिल्ली ही सुविधा तमिळनाडूच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्देगाक चालना दिवपाक आनी 500 अब्ज ESDM बाजारपेठ मेळोवपाच्या भारताच्या महत्वाकांक्षेक आधार दितली अशे वैष्णव हांणी म्हळा. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे मुखेल केंद्र म्हूण तामिळनाडू कशे तरेन उदयाक आयला, वाडिल्ल्या सरकारी आधाराक लागून आनी सरकारान रेल्वे अर्थसंकल्पात 6000 कोटी परस चड वांटो दवरिल्ल्या कारणान कशे तरेन फायदो जाला हाचेरूय केंद्रीय मंत्र्यांनी भर दिलो. भारतातले इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र नेटान वाढत असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या दृष्टिकोनाक लागून आमी भारताक जागतिक उत्पादन केंद्र म्हूण स्थापन करपाक शकले अशें श्री वैष्णव हांणी म्हळा. 2028 मेरेन जर्मनीक फाटी उडोवन भारत संवसारातली तिसरी व्हड अर्थवेवस्था थारतली अशें संवसारीक अर्थीक सेवा कंपनी मॉर्गन स्टेनलीच्या अहवालात म्हळा. वर्स 2023 $3.5 trillion मोलाची भारतीय अर्थव्यवस्था 2026 मेरेन $4.7 trillion मेरेन वाढटली असो अदमास ह्या अहवालात उक्तायला. वर्स 2028 मेरेन भारत जर्मनीक फाटी उडयतलो आनी भारताची अर्थव्यवस्था $5.7 trillion मेरेन वाढटली. भारत संवसारातली सगळ्यांत चड मागणी आशिल्ली बाजारपेठ म्हूण उदयाक आयल्या. स्थिर अर्थीक धोरण आनी सुधारीत मुळाव्या साधन सुविधांक लागून भारताक ही सुलभताय मेळ्या अशे मॉर्गन स्टेनली अहवालात म्हळा. मॉर्गन स्टेनलीच्या अहवाला प्रमाण भारताची संवसारीक अर्थीक क्रमवारी खूप सुधारल्या. 1990 व्हड अर्थव्यवस्थेतल्यान 2000 13 क्रमांकाचेर पाविल्ली आनी उपरांत 2020 9 क्रमांकाचेर आनी 2023 ती 5 क्रमांकाचेर पावल्या. संवसारीक GDP भारताचे योगदान 2029 मेरेन 3.5% वयल्यान 4.5% मेरेन वाढपाची अपेक्षा आसा. फुडल्या दशकात भारताक संवसारीक उत्पादनात वांटो मेळपाची शक्यताय आसा. एक कार्यक्षम लोकशाय, स्थिरताय प्रभावित धोरण, बरी मुळावी बांदावळ, वाढटो उद्देजक वर्ग अशा घटमूट मुळाव्या घटकांक लागून हे शक्य झाला अशे संवसारीक अर्थिक सेवा कंपनी मॉर्गन स्टेनलीच्या अहवालात म्हळा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी ताबो घेवन मेक इन इंडिया आनी डिजिटल इंडिया सारकिल्ले उपक्रम सुरू केल्ल्या कारणान उद्देगीक नवनिर्माणेचे ल्हार फाकले, गावात उत्पादन केंद्रां आनी शारात अर्थीक केंद्रां सुरू जाली म्हूण हे शक्य जाले अशें भाजपान एका सोशल मिडिया पोस्टात म्हळा. देशभरात आयज राष्ट्रीय लसीकरण दीस मनयतात. इम्युनायझेशनाची जाणीव करून दिवपा खातीर दर वर्सा 16 मार्चाक हो दीस मनयतात. दरेका भुरग्याची जतनाय घेवपाची मोख हाडपा खातीर लसीकरण म्हत्वाचें आसा अशें भलायकी मंत्रालयान सोशल मिडिया मंत्रालयाचेर केल्ल्या एका पोस्टात म्हळा. मंत्रालय राज्य सरकार आणि फ्रंटलाईन भलायकी कर्मचाऱ्या वांगडा भुरग्यांची रोगप्रतिकार शक्त वाढोवपाक कटिबद्ध असा असे तातून म्हळा. वर्ष 2014 लसीकरण वाढोवपा खातीर मिशन इंद्रधनुष्य सुरू केल्ले. भुरग्यांच्या मरणाचा आकडो उणो करपा खातीर आणि लसीकरणाची प्रक्रिया नेटान चालीक लावपा खातीर हो उपक्रम सुरू केल्लो. 2 वर्सा सकयल्या भुरग्यांक आणि गुरुवार बायलांक उपलब्ध आशिल्ल्यो सगळ्यो लसी देऊन तांची रोगप्रतिकार शक्त वाढोवप हो मिशन इंद्रधनुष्याचो हेत असा असे भलायकी मंत्रालयान म्हळा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.